नमस्कार, मी जगदीश गुप्ता. अनेक सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत आहे की मी कोणाला तरी पाठिंबा दिला आहे. हे अजिबात चुकीचं आहे. मी अशा अफवा पसरवणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. कृपया असे मेसेज फॉरवर्ड करू नका. आपण सगळ्यांना ही विनंती आहे. हे अफवा पसरवणारे असे आहे की ज्यांच्या भीती निर्माण झालेली आहे, पायाखालची वाळू ज्यांची सरकली आहे, ते अशा अफवा पसरवत आहे. मी कायदेशीर कारवाई करणार आहे. धन्यवाद.